पुढची नोंद आहे काजवा अर्थात फायरफ्लाय. अधूनमधून किंवा एकसारखा प्रकाश देणारा एक कीटक. कोलिओप्टेरा गणाच्या भुंग्याच्या अर्थात लॅपिरिडी कुलात याचा समावेश होतो. काजवा हा निशाचर भुंगा आहे. त्याच्या सुमारे 2000 जाती असून अंटार्क्टिका खंड वगळता हा कीटक सर्व खंडांवर आढळतो. अगदी थोड्याच काजव्यांच्या बाबतीत अंडी आळी कोश आणि प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थात प्रकाशाची उत्पत्ती होते. परंतु बहुतेक सर्व काजवे फक्त अळी आणि प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजवे 2 ते 2.5 दशांश सेंटीमीटर लांब आणि मऊ शरीराचे असून रंगाने मंद काळसर पिवळे किंवा तांबूस असतात. नरांना पंख असतात आणि त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. काजव्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माद्या आळीसारख्या असतात आणि त्या कमी हालचाल करतात. त्यांना पंख नसतात. त्यांचे डोळे कमी विकसित झालेले असतात. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या खालील बाजूस 6व्या आणि 7व्या खंडात तर मादीमध्ये त्या मागील खंडात असतात. प्रौढावस्थेमध्ये काजव्यांना फार थोडे अन्न लागते. त्यांच्या आळ्या मात्र मांसाहारी असून गोगलगाई आणि स्लग अशा जमिनीवरील मृदुकाय प्राण्यांवर आपला उदरनिर्वाह करतात. या उलट हे कीटक अनेक पक्षी सरडे बेडू कोळी इत्यादींचे भक्ष्य आहेत. काजव्यांचा प्रकाश पांढरा पिवळा नारिंगी हिरवा निळा किंवा तांबडा असतो. त्यांच्या उदराच्या भागाचे आवरण पातळ आणि पारदर्शक असून आतील बाजूस प्रकाशपेशींचा जाड स्तर असतो. या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरिन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजन बरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. काजव्यांची प्रकाशनिर्मिती हे जीवदीप्तीचे उदाहरण आहे. प्रकाशाबरोबर उष्णता निर्माण होत नसल्यामुळे काजव्यांचा प्रकाश उष्ण नसतो. या प्रकाशाची तरंग लांबी 510 ते 670 नॅनोमीटर इतकी असते. त्यात अतिनील किंवा अवरक्त प्रकाश नसतो. सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधून मधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने प्रकाशतात. प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटला तर ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मिलन घडून येते. मिलनाचा हा हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते. साधारणतः 20-21 दिवसानंतर अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. अळ्यांची वाढ पूर्ण झाली की त्यानंतर अळी कोशावस्थेत जाते आणि 1 ते 2.5 आठवड्यात कोशातून पूर्ण वाढ झालेला काजवा बाहेर येतो. काजव्याची प्रौढावस्था 5 ते 30 दिवसांची असते. ही नोंद अरविंद सवाने यांनी केली आहे.